नमस्कार, पराशर होल्डर्स कडून आपण बोलतोय. सर, तुम्ही सध्या प्रॉपर्टी बघताय का पर्चेस करण्यासाठी? कुठल्या रेट बघतो सर, कळू शकतो मला? सर, आमचं काहीतरी तुम्ही पर्यंत काय सर कळू शकतो मला? सर, सध्या आता तुम्ही 2 BHK ऑफर लॉन्च झाली सर आमच्या नाईने. तुम्ही इन्क्वायरी केली सर, त्यानंतर तुम्हाला 65 ते 68 लाख रुपये किंमत सांगितली सर, राईट? सर, तिकडे 2 BHK जो आहे अजून रस्त्यावर मध्ये 700 किंवा 1500 पेक्षा त्याची किंमत सर आपली कंडिशन रेग्युलर प्राईज आहे 65 ते 68 लाख रुपये. पण आम्ही आता ऑफर लॉन्च केल्यामुळे आमची ऑफर प्राईज सर 57 लाख रुपये. हो सर, आणि त्याचं बघून तुम्हाला 700 स्क्वेअर फीट आणि त्याचं बघून तुम्हाला 3 वर्षानंतर भेटेल सर, 3 ते 3.5 वर्षानंतर. सर, आता 2023 होतो सर बरोबर, आणि रेरामध्ये दुसरं प्रोजेक्ट करू शकते. आमचं आता एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालाय अजून रस्टर नावाचा, त्याचा टावर आहे GNS नावाचा टावर आहे सर, दोन त्याच 3.5 वर्ष पोझिशन आहे सर. सर, ते साईटवर तुम्ही नाही सांगू शकत सर, साईटचं जे ऑनलाईन जे टाकलेलं आहे त्याच्यावर याच्यात काय फरक ते मला पण नाही समजू शकत सर. त्यासाठी समाजसाठी तुम्ही एक काम करत सर, तुम्ही जर साईट युज करू शकत असाल सर तर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती आमच्या साईटचे जे मॅनेजर असतील सर ते देऊ शकतात सर. नाही सर, तुम्हाला कुठं भेटली माहिती? तुम्हाला ही चेक कुठं म्हणते सर, जे तुम्ही रेसिक्युशन म्हणताय सर ते तुम्हाला कुठं समजलं कळतं तुला? अच्छा, अच्छा. नाही सर, आम्हाला त्या गोष्टीचं काल जाणताय म्हणजे माहिती नाही भेटत, मी चेक करून तुम्हाला कॉल करतो. ठीक आहे, धन्यवाद सर.